नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जागतिक व्यापार संघटनेबरोबर खुल्या, निपक्ष आणि समावेशक पद्धतीच्या बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठी भारत वचनबद्ध. गणपती विसर्जनानं गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची सांगता. विसर्जनादरम्यान दुर्घटनांमध्ये 15 जणांचा मृत्यू. नाथसागरची 18 दारं 1.5 फुटानं उघडली. आणि जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. जागतिक व्यापार संघटनेबरोबर खुल्या, निपक्ष आणि समावेशक पद्धतीच्या बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठीची वचनबद्धता भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने निवेदनात दिली आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या काल झालेल्या बैठकीत भारताने सामायिक समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न करण्यावरही भर दिला. निर्यातीमधलं अवलंबित्व कमी करणं, पुरवठा साखळीतली लवचिकता वाढवणं या बाबी आवश्यक असल्याचंही भारतानं या बैठकीत अधोरेखित केलं. व्यापार प्रवाह वाढवण्यासाठी समावेशक धोरण अवलंबणं महत्वाचं असल्याचंही भारतानं स्पष्ट केलं आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेनं या कराराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले. त्यानुसार पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं लहान मुलांच्या वापरातल्या विविध वस्तूंवरच्या करात कपात करण्यात आली आहे. त्यात बालकांना दूध पाजण्याच्या बाटल्या, निप्पल, डायपर, लहान मुलांची खेळणी, विशेषतः देशातल्या हस्तकला कामगारांनी बनवलेल्या बाहुल्या इत्यादींवर 12%ऐवजी 5% कर राहणार आहे. पेन्सिल, शार्पनर आणि खोडरबर यांच्यावरचा कर 0% झाला आहे. शालेय वह्या, पुस्तकं, प्रयोग वह्या, आलेख वह्या, नकाशे, अध्यापन उपयोगी उपकरणं यांच्यावरही 0% कर राहील. कंपासपेट्या आणि रंगपेट्या, मुलांच्या 3-चाकी सायकल, हाताने बनवण्यात आलेल्या कागद, दप्तर, पत्त्यांचे कॅट, कॅरम बोर्ड आणि इतर बैठ्या आणि मैदानी खेळांचं साहित्य यावरचा कर 12%वरून 5% झाला आहे. मात्र उंची दर्जाचे विशेषतः वापराचे कागद, वेष्टनासाठी वापरले जाणारे पुठ्ठे या सामग्रीचा कर 12%ऐवजी 18% करण्यात आला आहे. नवीन कर रचना येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. देशभरात काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाने गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची सांगता झाली. पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन करीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरात परंपरेनुसार आज संध्याकाळी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मुंबईत अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यासाठी सुरु झालेली विसर्जन मिरवणूक आज दुपारीही सुरु होती. हैदराबादमध्ये 2 लाखापेक्षा जास्त गणेशमूर्तींचं विसर्जन शांततेत पार पडलं. खैरताबादच्या 69 फूट उंचीच्या महागणेश मूर्तीचं विसर्जन हुसेनसागर तलावात करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर येथील छावणी परिसरातील विसर्जन मिरवणुकीला आज उत्साहात प्रारंभ झाला. परंपरेनुसार एक दिवस उशिरा छावणी परिसरातील गणेश मंडळांच्या वतीनं बाप्पाला निरोप देण्यात येतो. लिटिल फ्लॉवर इंग्लिश शाळेपासून मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. इंग्लिश हॉलीक्रॉस शाळेजवळील विहिरीत विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी छावणी परिसर तसेच नंदनवन कॉलनी, पडेगाव, तिसगाव, भीमनगर, भावसिंगपुरा येथील गणेश मंडळं या मिरवणुकीत सहभागी होतात. राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना काही ठिकाणी दुर्घटनांमुळे उत्सवाला गालबोट लागलं. विसर्जनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी 15 जणांचा मृत्यू झाला. यात नाशिकमधील 4 जणांचा तर नांदेड जिल्ह्यातील 2 तरुणांचा समावेश आहे. नांदेडमधील गाडेगाव इथं आसना नदीत तर नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील सदरवाडीजवळील डोहात आणि शहरातील आनंदवली इथं गोदावरी नदीपात्रात मूर्ती विसर्जनादरम्यान या दुर्घटना घडल्या. वाशिम इथं एकाचा विसर्जनादरम्यान काल बुडून मृत्यू झाला. आज खग्रास चंद्रग्रहण असून ते भारतातून स्पष्टपणे दिसणार आहे. चंद्रग्रहण आज रात्री 8:58 सुरू होईल आणि उत्तर रात्री 2:25 समाप्त होईल. सूर्य आणि चंद्रामध्ये पृथ्वी येऊन त्याची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण घडते. पौर्णिमेच्या दिवशी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आल्यानं ही एक दुर्लभ खगोलीय घटना घडते. एका दशकातील सर्वात दीर्घ ग्रहणातील हे एक आहे. भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका आणि युरोपातील काही भागात हे खग्रास चंद्रग्रहण बघता येईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या नाथसागर जायकवाडी धरणाची क्रमांक 10-27 अशी एकूण 18 दारं 1.5 फूट उघडून गोदावरी नदीपात्रात 9,432 घनफूट प्रतिसेकंद वाढीव पाणी सोडण्यात येत असून एकंदर 28,296 घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडलं जात आहे. आवक बघून पाणी सोडण्याचं प्रमाण कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे. नदीकाठच्या जनतेला प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. श्री नारायण गुरु यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाजावरील त्यांच्या प्रभावाचं आणि दृष्टिकोनाचं स्मरण केलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमातील आपल्या संदेशात मोदी म्हणाले की समानता, सहानुभूती आणि जागतिक बंधुत्व या त्यांच्या शिकवणीचे आजही मोठं स्मरण केलं जातं. पंतप्रधानांनी म्हटलं की नारायण गुरु यांनी सामाजिक सुधारणासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी शिक्षण सुरू ठेवण्याचं आवाहन केलं होतं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक परवा मंगळवारी दिल्लीमध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राओलाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी उद्या दिल्लीत बोलावली आहे. यासाठी खासदारांना आज रात्री दिल्लीत दाखल होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच डॉ राधाकृष्णन यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर ऑरिक स्मार्ट सिटी औद्योगिक उत्कृष्टतेच्या आणि परिवर्तनाच्या 6 वर्षांचा उत्सव साजरा करत आहे. याअंतर्गत 62,405 रोजगार निर्मिती क्षमता तसंच 71,343 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं यश साजरं करण्यात येत आहे. बिडकीन औद्योगिक क्षेत्रात 49 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, 27 मोठे उद्योग प्रकल्प आणि 4 बिगर एमएसएमई प्रकल्पांना भूखंड वाटप करण्यात आलं आहे. ऑरिक इथं उद्योगांच्या गरजा आणि कौशल्य यांचा मेळ घालण्यासाठी सीआयआयच्या सहकार्यानं 20,000 चौरस फुटांचे कौशल्य विकास केंद्र उभारले जाणार असल्याचं शासनातर्फे कळवण्यात आलं आहे. हे भारतातील राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेलं पहिल्या ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट सिटींपैकी एक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते विविध विकास कामांचा एका शासकीय बैठकीत आढावा घेणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी संत एकनाथ रंगमंदिरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळावाही होणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय निर्मात्या अन्नपूर्णा रॉय यांना सॉंग्स ऑफ फरगॉटन ट्रीज या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. महोत्सवाच्या ओरिजॉन या विभागात चित्रपटांमधील नवीन प्रवाहासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून तो मिळणाऱ्या रॉय या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. नक्षलवाद्यांचा म्होरका अमित हसदा उर्फ अपटन हा पोलिसांनी केलेल्या कारवाईत ठार झाला आहे. नक्षलवादी संघटनेच्या विभागीय प्रमुख असलेल्या अमितवर 10 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्याच्या चायबासा गावानजीक आराहासा भागातील बुरजुवा डोंगर परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली त्यात तो ठार झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. संडे ऑन सायकल अर्थात रविवारी सायकल स्वारी ही आता एक चळवळ म्हणून नावारूपाला आली असून निरोगी राहून स्वदेशीला चालना देण्यासाठी 50 पेक्षा जास्त खासदार आज यात सहभागी झाले आणि त्यांनी जनतेपर्यंत आरोग्य आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश पोहोचवल्याचं केंद्रीय युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत रेल्वे विभागात आयोजित गर्व से स्वदेशी या कार्यक्रमात ते बोलत होते. हे अभियान देशात आतापर्यंत 8,000 ठिकाणी आयोजित करण्यात आलं असून दरम्यान आता वस्तू आणि सेवा करांमधील सुधारणांमुळे सायकलवरील जीएसटी कमी करून फक्त 5% करण्यात आलं आहे असं ते म्हणाले. जागतिक धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघानं कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. प्रथमेश भालचंद्र फुगे, ऋषभ यादव आणि अमन सैनी या तिघांच्या भारतीय संघानं 253 गुण नोंदवत फ्रान्सच्या संघावर अंतिम फेरीत मात केली. फ्रान्सच्या संघाला 233 गुण नोंदवता आले. कोरियात ग्वांगझू इथं ही स्पर्धा सुरू आहे. हिंगोलीत आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचं उद्घाटन आमदार तानाजीराव मुटकुळे आणि हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या हस्ते करण्यात आलं. याअंतर्गत 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान विविध गावांमध्ये स्वच्छता आरोग्यासंदर्भात तपासणी होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जागतिक व्यापार संघटनेबरोबर खुल्या, निपक्ष आणि समावेशक पद्धतीच्या बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठी भारत वचनबद्ध. गणपती विसर्जनानं गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता. विसर्जनादरम्यान दुर्घटनांमध्ये 15 जणांचा मृत्यू. नाथसागरची 18 दारं 1.5 फुटांनी उघडली आणि जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.